आकाशवाणी पुणे दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहवूर राणा भारताच्या ताब्यात, एनआयएकडून अटक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती. भगवान महावीर यांची जयंती राज्यात उत्साहात साजरी. आणि अमेरिकेत लॉस एंजेलिस इथं होणाऱ्या 2028 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश. आता सविस्तर बातम्या. 26 अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहवूर राणा याचं भारताकडे प्रत्यार्पण झालं आहे. राष्ट्रीय तपास संस्थेचं पथक काल संध्याकाळी विशेष विमानानं त्याला घेऊन नवी दिल्लीत पोहोचलं. त्यानंतर त्याला पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आलं. राणाला 18 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. तहवूर राणा याला मुंबई हल्ल्याप्रकरणी 2009 अमेरिकेत अटक झाली होती. या हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड हेडली याला मदत केल्याचा त्याच्यावर ठपका आहे. राणाचं प्रत्यार्पण हे केंद्र सरकारच्या राजनैतिक प्रयत्नांचं मोठं यश असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अमित शहा म्हणाले,
भारत की जमीन, भारत का सन्मान और भारत के नागरिकों के साथ दुर्व्यवहार भी किया है वो हमारे कानून के जद में लाना चाहिए. और मैं मानता हूं राणा की यहां वापिस आना ये मोदी सरकार की कूटनीति का बहुत बड़ी सफलता है, क्योंकि जिनके समय में जब बम धमाके हुए वो तो ला नहीं पाए, मगर आज वो वापिस आएगा, हमारी अदालत के सामने पेश होगा, हमारे संविधान के तहत उसको सजा होगी. ये देश के लिए बहुत बड़ी उपलब्धि.
दरम्यान या प्रकरणी सरकारची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी केंद्र सरकारनं नरेंदर मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आज रात्री 8 वाजता त्यांचं पुण्यात आगमन होईल. उद्या सकाळी रायगड जिल्ह्यात पाचाड इथं राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचं ते दर्शन घेतील. त्यानंतर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतील आणि रायगडावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. याच दिवशी संध्याकाळी 5:30 वाजता मुंबईत गुजराती साप्ताहिक पत्रिका चित्रलेखाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. वक्फ सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या पीठासमोर 16 एप्रिल रोजी ही सुनावणी होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते एसटी महामंडळाचे 26वे अध्यक्ष आहेत. एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करून प्रवाशांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात वित्त सचिवांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. दुष्काळग्रस्त भागाला पाणी उपलब्ध करणं आणि सिंचन क्षमता वाढवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं. सोलापूर जिल्ह्यात सांगोला इथं भीमसैनिकांनी उभारलेल्या निधीतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. भूमापन दिनानिमित्त सांगली जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीनं काल विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याविषयी अधिक माहिती सांगताना जिल्हा अधीक्षक सुरेखा सेठिया म्हणाला,
1802 कर्नल लॅम्पटन यांनी 10 एप्रिल रोजी आजच्या चेन्नई येथून भारतीय उपखंडाच्या मोजणीसाठी बेसलाईन टाकली आणि तेव्हापासून पुढे 32 वर्षाच्या कामकाजानंतर भारतीय उपखंडाचा नकाशा तयार झाला. या कामकाजाची आठवण म्हणून दरवर्षी 10 एप्रिल हा भूमापन दिवस म्हणून आपण साजरा करतो. या भूमापन दिनाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यामध्ये भूमी हक्क महोत्सव आपण आयोजित केलेला आहे. सर्वसामान्य जनतेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या सेवा भूमी अभिलेख विभागामार्फत दिल्या जातात या सर्व सुविधा कशा वापर करू शकतो याची माहिती देणारे असे सुसज्ज असे स्टॉल इथे लावलेले आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे. यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आजपासून येत्या 16 एप्रिलपर्यंत विचार प्रबोधन पर्व या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती काल देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भगवान महावीर यांचं जन्मस्थान असलेल्या बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यातल्या कुंडलपूरमध्ये शोभायात्रा, मस्तकाभिषेक आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नालंदा इथंही पावापुरीमधल्या जैन मंदिरात जैन भाविकांनी पूजा केली. राज्यातही त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ठिकठिकाणच्या जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यासह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नाशिक, धुळे, अकोला इथं काल भव्य मिरवणूक काढण्यात आली. सांगलीमध्ये शोभायात्रा तसंच रक्तदान शिबीर आणि निबंध वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. अहिल्यानगरमध्येही मिरवणूक काढण्यात आली आणि राष्ट्रसंत आनंद ऋषीजी यांच्या आनंदधाममध्ये महावीर जयंती उत्सव साजरा करण्यात आला. चैत्रोत्सवानिमित्त काल चतुर्दशीच्या महत्वाच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील वणी इथल्या सप्तशृंग गडावर सुमारे 2 लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली. ट्रस्ट आणि पोलीस प्रशासनानं गर्दी नियंत्रित करण्यासाठी अथक प्रयत्न केले, त्यामुळे गर्दी वाढल्यानंतरही सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचं नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितलं. साहित्य संस्थांची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध वक्ते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. सुनीता राजे पवार यांची कार्यवाह म्हणून तर कोषाध्यक्ष म्हणून विनोद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत साहित्य महामंडळाची बैठक प्राध्यापक उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली. पुढील 3 वर्ष साहित्य महामंडळाचं कामकाज आणि साहित्य संमेलनाचं आयोजन पुण्यातून होणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना मिलिंद जोशी म्हणाले,
साहित्य परिषदेची स्थापनाच मुळामध्ये ग्रंथकार संमेलनातून झाली. पुण्यामध्ये जे 4थं ग्रंथकार संमेलन 1906 साली झालेलं होतं, त्याच्या समोर पावला लोकमान्य टिळक उपस्थित होते आणि खंडित होणारी संमेलनं जर सलग घ्यायची असतील तर एखादी संस्था निर्माण केली पाहिजे असा विचार पुढे आला आणि त्यातून महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली. आज आपल्याला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ दिसतंय, पण त्याची स्थापना होण्यापूर्वीची 45 साहित्य संमेलनं ही महाराष्ट्र साहित्य परिषदेनी स्वतः घेतलेली आहे. ही संमेलनाची जी परंपरा आहे तिला 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि संमेलनाचं 100वं वर्ष असा एक सुंदर योग घडून येतोय आणि त्यामुळे 99, 100 आणि 101 अशा 3 ऐतिहासिक संमेलनांचं आयोजन करण्याचा मान अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रूपाने महाराष्ट्र साहित्य परिषदेला मिळतोय याचा खूप आनंद आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गरोदर महिलेला वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची प्राथमिक चौकशी समितीमार्फत झाली असून त्यामध्ये रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आलं आहे. या प्रकरणी रुग्णालयावर कारवाई करण्याची शिफारस महापालिका आणि धर्मादाय आयुक्तांनी केली आहे. अमेरिकेत लॉस एंजेलिस इथं 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळानं काल याबाबतची घोषणा केली. ऑलिम्पिकमध्ये 20 षटकांचे सामने होणार असून त्यात पुरुष आणि महिला गटाच्या स्पर्धेत प्रत्येकी 6 संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघ प्रत्येकी 15 खेळाडू खेळवू शकेल. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल बेंगलोरमध्ये झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघावर 6 गडी राखून विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर्सनं दिलेलं 164 धावांचं आव्हान दिल्ली कॅपिटल्सनं 17 षटकं आणि 5 चेंडूत 4 गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. भंडारा जिल्ह्यात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसानं हवेत गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना सुटका मिळाली आहे. उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार कोकण मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात, एनआयएकडून अटक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती. भगवान महावीर यांची जयंती राज्यात उत्साहात साजरी. आणि अमेरिकेत लॉस एंजेलिस इथं होणाऱ्या 2028 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.